ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
केनिया स्वतः साखर आयातीसाठी बुसिया बॉर्डर पोस्टच्या दोषांना ठरवले जबाबदार. सीमेच्या पलीकडून स्वस्त साखरेच्या आयातीला शेतकऱ्यांनी बुसिया वन स्टॉप बॉर्डर पोस्ट मध्ये असणाऱ्या चुकांना जबाबदार ठरवली आहे. त्यांनी सांगितले की कृषी कॅबिनेट सचिव पीटर मुन्याकडून युगांडाकडून साखरेच्या आयातीवर प्रतिबंध असून सुद्धा सीमेपलीकडून स्वस्त साखरेची आयात मोठ्या प्रमाणात होत आहे. बुसियामध्ये गोदामांचे मालक विक्रीसाठी साखर पॅक होण्यापूर्वी सीमेवर ट्रॅकच्या माध्यमातून साखर तस्करी करत आहेत. केनिया ऊस उत्पादक संघाने केनिया महसूल प्राधिकरणाचे अधिकारी आणि सीमेवर सुरक्षा रक्षकांनी बेईमान साखर व्यापाऱ्यांबरोबर भागीदारी केल्याचा आरोप केलाय. केसागाचे महासचिव रिचर्ड ओकेंडो यांनी बुसिया बॉर्डर पोस्टच्या माध्यमातून वाढत्या साखर तस्करीला थांबवण्याच्या मागणीला पुन्हा एकदा सांगितली आहे. ओगेंडो यांनी सांगितले की बुसिया सीमेवर खूप साऱ्या चुका आहेत ज्यामुळे बेईमान व्यापारी देशामध्ये मालाची तस्करी करत आहेत. त्यांनी सांगितले की काही सहकारी अधिकारी युगांडातून पांढरी साखर आणण्यासाठी व्यापाऱ्यांबरोबरच संबंध वाढवत आहेत. वेस्ट केनियाच्या ओल्पिटो साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर गेराल्ड ओकोर यांनी सांगितले की त्यांच्या कारखान्यातून साखरेची खरेदी युगांडातून स्वस्त साखरेमुळे झाली आहे. कृषी सचिव पीटर मुन्या यांनी गेल्या महिन्यात युगांडातील पांढऱ्या साखरेवरील आयातीवर प्रतिबंध घातला होता. याचे स्थानिक ऊस उत्पादकांकडून स्वागत करण्यात आले होते. मुन्या यांनी सांगितले की साखरेच्या आयातीवर प्रतिबंधाचा उद्देश स्थानिक साखर कारखानदारांची रक्षा करणे हा होता.